केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
यातयामं गतरसं पूती पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्य भोजनं तामसः प्रियम्। सात्विक आहार आणि तामस आहार सांगून झाल्यानंतर राजस आहार सांगून झाल्यानंतर तामस आहाराचं वर्णन आता भगवंत करतायत। यातयामं गतरसं म्हणजे ज्याची वेळ होऊन गेलेली आहे, अतिशय शिळ झालेला आहे किंवा एक्सपायरी झालेली आहे, जे खाण्याची वेळ टळून गेलेली आहे असं। म्हणजे अतिपक्व झालेली फळं किंवा अतिशय शिळ असं अन्न की जे निरुपयोगीच आहे शरीराला, ज्याचा फार उपयोग नाही असं, किंवा अतिकच्च वेळेच्या आधी खाल्लेलं किंवा वेळ होऊन गेल्यानंतर त्या पदार्थाची मग खाल्लेलं गतरसम म्हणजे अतिशय कोरडं सुकलेलं सुकवलेलं निरस ज्याचा रस पूर्णपणाने गेलेला आहे असं कधी कधी प्रवासामध्ये असे सुकलेले किंवा सुकवलेले पदार्थ नाईलाजाने बरोबर घ्यायला लागतात जे जास्तीत जास्त टिकतात काळाच्या ओघामध्ये जे सिद्ध झालंय की जे अधिक काळ टिकतात असे पदार्थ याच्यातून वजा करू पण अति कोरडं खाणं सुरबुरीत रसा बरोबर न खाणं पुती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा जो गंध असतो अन्नालाही गंध असतो चवी असतात आणि गंधही असतो त्याच्यामध्ये दुर्गंध ज्याला येतो असं किंवा कुजवून बनवलेलं किंवा सडवून पदार्थ तयार केलेला तसं पर्युषितम च यत म्हणजे परत एकदा ज्याची चव बिघडून गेलेली आहे असं शिळ पण चव बिघडलेलं किंवा विटून गेलेलं ज्याची चव विटलेली आहे असं चव बिघडलेलं शिळ उच्छिष्टमपि चामेध्य तसं उष्ट देखील तसं उदरभरण नोहे जाणे जे यज्ञ कर्म असं जे आपण म्हणतो त्या यज्ञ कर्माला म्हणजे केवळ भोजन नव्हे पोट भरणं नव्हे त्याला अयोग्य असणार असं यज्ञाकरता अयोग्य असं अपवित्र भोजनम तामस प्रियम अमेध्य याचा एक अर्थ मांस मटण असा देखील मेध्य आणि अमेध्य याच्यामध्ये दुसऱ्या प्राण्यांना मारून जे अन्न तयार केलेलं आहे असं हे सगळं अन्न तामस व्यक्तीला आवडतं असं भगवंत सांगतात योग्य अयोग्य न करता भगवंत हे सांगतात की प्रत्येकाची गुणांप्रमाणे आवड कशी असते एवढाच विषय चाललेला आहे पण अशा प्रकारचं अन्न खाणारा जो असतो तो एक प्रकारे मूढ प्रवृत्तीचा तरी असतो निद्रा आळस आणि प्रमाद हे तमोगुणाचे विशेष सांगितलेले आहेत त्यामुळं एकतर निद्रा म्हणजे तो सावध नसतोच झोपेत खातो म्हणावं इतका बेसावधपणाने खातो शिवाय एखादं खराब झालेलं आहे अतिपक्व आहे पण आळसामुळं तो ते खातो त्याला एकतर उद्यमशीलता नसते किंवा हिंसाच असते त्याच्या ठिकाणी उद्यमशीलता नसल्यामुळं त्याला अजून खटपट करून चांगलं अन्न मिळवणं हे देखील नको वाटतं जे आहे ते खा आणि परत झोपा असा त्याचा एकूण कार्यक्रम असतो तसं तो कठोर आणि हिंसेच्या भावनेनी युक्त असा देखील असतो त्याची ही हिंसा किंवा त्याची ही कठोरता हा त्याचा मनोधर्म असतो म्हणजे असं अन्न खाल्ल्यावर लगेच तो हिंसा करायला बाहेर पडेल असा त्याचा अर्थ नाही पण एकूणच त्याच्या प्रकृतीमध्येच फारच काठिण्य भरून राहिलेलं असतं त्याच्या कृत्य आणि अकृत्य याच्याविषयी अत्यंत बेफिकीर असल्यामुळं तो अमेध्य जे आहे ते सहज खातो दुसऱ्या जी हिंसा करून त्यांना खाणं याच्याविषयी त्याला काहीच वाटत नाही। तामस आहार करणारे जे त्यांचे गुण फक्त आपण ऐकून घ्यायचे, त्यांचं अन्न आपण फक्त ऐकून घ्यायचं, आपला आणि त्या आहाराचा तसा संबंध काही नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे। अलीकडच्या किंवा त्याच्याही पलीकडच्या दिवशी असं तयार केलेलं किंवा दोन प्रहर होऊन गेल्यानंतरचं अन्न। मी नुकतंच कोणाकडून तरी ऐकलं की आयुर्वेदामध्ये दोन तासानंतर अन्न, शिजवलेलं अन्न देखील दोन तासच जास्तीत जास्त खाण्यालायक असतं असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे। मला नीट माहीत नाहीये, मी आपलं आयक्यू तुमच्यापाशी बोलतोय, मी वाचलेलं नाहीये, पण त्यांचं असं म्हणणं आयुर्वेदाप्रमाणे दोन तासानंतर त्या अन्नामध्ये थोडं तरी वेगळं व्हायला सुरुवात होते, पण इतकी चिकित्सा नको असं एक वेळ आपण म्हणू। ते आहारशास्त्राच्या दृष्टीने असेल, त्या दृष्टीने चिकित्सा ज्यांना योग्य वाटते त्यांनी तेवढं देखील करावं, नाही असं नाही। ज्ञानेश्वर महाराज मात्र इथं म्हणतायत की दुपारी केलेलं म्हणजे रात्री खाणं हे त्यांना मान्य दिसत नाहीये, म्हणून मी हे सांगितलं की आयुर्वेदामध्ये अशी संकल्पना मांडली जाते, निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे, मागच्या दिवशी आदल्या दिवशी जे केलेलं आहे अथवा दुपारी केलेलं आहे असं, जे आदल्या दिवशी रात्री केलेलं दुसऱ्या दिवशी खाणं किंवा दुपारी केलेलं रात्री खाणं, हा खूप विचार आहे नाही का। पण मी असं ऐकलं तर आणि पाहिलं तर देखील की स्वामीजींना सरलाताईंनी कधीही सकाळची पोळी संध्याकाळी वाढली नव्हती, आणि ते मी सुद्धा पाहिलेलंच आहे। याचं कारण त्यांच्या घरात प्रवचनं चालायची, त्यामुळं थोडं जर दुकानातून स्वामीजी घरी जायचे तेव्हा काही लोक ध्यानाला येऊन बसलेले असायचे आणि पडदा होता, चाळीत राहायचे, स्वयंपाकघराच्या मध्ये पडदा होता, तो पडदा सरकवलेला असायचा, आणि जर चांगलंच वेळेवरी आलं तर मारुती स्तोत्र त्यांचं चालू आणि स्नान चालू, त्यांचं काय काय कसं होतं ते सगळं समजायचं, मधूनच हरी हरी असा आवाज यायचा, मग भुरक्यांचा आवाज यायचा, तेव्हा त्या तवा टाकायचा आणि त्यांना गरम फुलके करून वाढायचा। पण हे सांगणं देखील कोणावर टीका म्हणून नाहीये, पण हा जो सात्विक आहार जो आहे तो शक्य तितका करावा, आणि हे शक्य अशक्यतेप्रमाणे ही आहे। पण याला तामस आहार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे तेवढंच खरं आहे। अर्थात आपण करत असलेल्या आहाराची प्रत्येक वेळेला तुलना करायला पाहिजे असं नाही, पण आहाराचा विषय जर शुद्धतेकडे न्यायचा असेल तर जे शुद्ध आहे ते सांगायला पाहिजे, म्हणून मी बोलतो आहे। निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अतिकरे, अतिकरे म्हणजे मुदत संपून गेलेलं, म्हणजे खूपच शिळ झालेलं। बऱ्याच वेळेला आपल्या इथं तरी, निदान आपल्या देशात भारतामध्ये, भगिनी वर्ग स्वतःच्या आहाराची काळजी खरंच घेत नाही। शिळ शक्यतो ते तुम्हाला वाढत नाहीत, पण स्वतः मात्र खातात, कारण वाया कसं घालवायचं हा त्याच्या मागे एक हेतू असतो. आणि एवढं कालचं आज खायला काय हरकत आहे, मिळवायला किती कष्ट पडतात, आपण खाल्ल्याने काही बिघडत नाही अशा एका वेगळ्या विचाराने पण त्या हे खात असतात. शक्यतो घरातल्या लोकांना, इतर लोकांना त्या देत नाहीत, पण कधी कधी त्याचाही अतिरेक होऊन अतिशीळ झालेलं देखील घरात खाल्लं जाण्याची शक्यता असते. तसं कधीही करू नये. माझे वडील म्हणायचे की ते बाहेर जसं वाया जातं ते वाया जाऊ नये म्हणून खाल्लं तर पोटातही वाया जातं. वाया गेलेलं आपण खाल्ल्यामुळं ते आपल्यालाही त्रासदायकच असतं, मग औषध खर्च करायला लागतो, आरोग्य बिघडतं, असं ते म्हणायचे. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे, अति करे तई तामसे घेई जेते, ना तरी अर्ध उकडिले. अर्धवट कच्च, अर्धवट उकडलेलं असं तरी का निपट करपोनी गेले, किंवा पूर्णपणाने करपून गेलेलं, कोळसा झालेलं, म्हणजे कडक झालेलं. तैसेही खाय चुकले रसा जे येवो, जे ज्याला कोरडेपणा आलेला आहे, ज्याच्यातला रस चुकले रसा जे येवो, त्याच्यातला रस सगळा नाहीसा झालेला आहे, असं इतकं तापवलं किंवा करपून गेलं की त्याच्यामध्ये आता काही रसच राहिला नाही, इतकं कोरडं. जया का आधी पूर्ण निष्पत्ती, जेथ रसूधरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही. पूर्ण उत्तम शिजलेलं आहे आणि रसयुक्त आहे, त्याला तामस व्यक्ती अन्न मानतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे त्याची आवड अशी असते, सवयीप्रमाणे नाईलाजानी बचत म्हणून, वाया घालू नये म्हणून असं जे खाल्लं जातं त्याच्यावर ते अशी टीका करत नाहीयेत. पण तामस व्यक्तीला जे असं उत्तम असतं, रसयुक्त असतं, तर ते चांगलं शिजवलेलं असतं, ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही, तामस व्यक्ती ते खाण्यालायक अन्न असं जणू मानतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे मी कही विपाये, सदन्ना वरपडा होये, तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रु जैसा. पण विपायानी, म्हणजे हा उद्यमशील नसल्यामुळं, तसेच याचे उद्योग नीट नसल्यामुळं, याच्या जवळ कोणी फार फिरकत नसल्यामुळं, याच्यावर खाणं देखील असंच काहीतरी खाण्याची वेळ येते, पण विपायानी कधीतरी जर त्याला उत्तम अन्न मिळालं असं गृहीत धरा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याला उत्तम अन्न जर प्राप्त झालं तरी घाणी सुटे तवर आहे, तर ते अगदी खराब होईपर्यंत तो ठेवून देतो, लगेच खाण्याची त्याला बुद्धीच होत नाही, कारण त्याच्या लेखी ते अन्नच नसतं. व्याघ्रू जैसा, वाघ सिंह हे तामस वृत्तीचेच प्राणी आहेत, ते शिकार करतात आणि थोडंसं खाऊन निघून जातात कुठेतरी झाडावर वगैरे ठेवून, आणि मग नंतर येऊन घाण सुटते तेव्हा ते परत परत येऊन ते खातात. तसा हा देखील त्याला त्याची चव जाऊन ते विटेपर्यंत थांबतो, जसं वाघ थांबतो तसा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का बहुवे दिवशी वोलांडिले, स्वादपणे सांडिले, शुष्क अथवा सडले, गाभिणे ही हो। पुष्कळ दिवस होऊन गेलेलं, ज्याला स्वाद उरलेला नाही, जे कोरडं झालेलं आहे अथवा सडलेलं आहे, सडून ते जणू गाभीण झालेलं म्हणजे फुगलेलं असावं असं, फसफसलेलं, फुगलेलं, जे घाण नुसतं नाही तर ते अजून खराब व्हायला सुरुवात होऊन ते जसं फसफसतं तसं झाल्याशिवाय हा खात नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी, आणि तेही खाण्याची पद्धत त्याची कशी असते, लहान मूल जसं त्याला अजून नीट खाण्याची संस्कृती कळलेली नसते तेव्हा ते जसं कसं तरी खातं, त्याचे सगळे हात बरबटून जातात, इकडं तिकडं सांडतं, तसं तो चिखल करतो त्या अन्नाचा, त्याचे हात, त्याचं ते ताट। काही काही मंडळी जेवून जेवण झाल्यानंतर मोलकरिणींना देखील त्यांचं ताट धुवायची किळस येते, ताट स्वच्छ करायचं जेवण झाल्यानंतर, हे ज्यांना कळत नाही सगळीकडे असं घाण घाण राहिलेलं, असं खाण्याची पद्धत असते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी, राडा करतो, चिखल करतो, जसं लहान मूल करतं, का सवे बैसोनी नारी गोतांबील करी, किंवा आपल्या पत्नीबरोबर मुलांबरोबर एका ताटात सगळे मिळून जेवतात। कधी ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी पाहिलं कोण जाणे, 17व्या वर्षी लिहिलेली आहे। ऐसे मी कश्मळे जई खाये, अशा प्रकारचं घाणेरडं अन्न तो जेव्हा खातो तई तया सुख भोजन ऐसे होये, तेव्हा त्याला आपण सुख भोजन करतो आहोत, जे त्या भोजनात खूप सुख भरलेलं आहे असं त्याला वाटतं। परी येणे ही न धाये पापी यातो, पण एवढं होऊन देखील आवडीनी असं खात असताना देखील त्याची तृप्तता होत नाही त्या पाप्याची असं म्हटलंय। मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा, जया का सदोखा कुद्रव्यासी, शास्त्र ज्याचा निषेध करतं, मग चमत्कारू देखा, मग त्या पाप्याची कृती बघा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। निषेधाचा अंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी, जे खराब झालेले पदार्थ आहेत त्याच्याबरोबर तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उत्थानी उतानी तामसे तेणे, त्याच्याबरोबर मग अपेय म्हणजे जे पिऊ नये असं जे आहे, अखाद्य जे खाऊ नये असं खाल्ल्यानंतर, अपेय म्हणजे जे सभ्य लोक पीत नाहीत असं, ते पिण्याची इच्छा आवड धरतो। एक दोन मिनिटं आपण शांत बसू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी। एवं तामस जेवणारा ऐसैसी मेचू हे वीरा, अशा प्रकारे तामस आहार करणारा अशा प्रकारची आवड धरून आहार सेवन करत असतो। तयाचे फल दुसरा क्षणी नाही, या आहाराचं फळ मिळण्यासाठी दुसरा क्षण लागत नाही, म्हणजे ज्या क्षणी तो हा आहार करतो त्या क्षणीच त्याला फळ मिळालेलं असतं। जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र असा अपवित्र आहार करण्यासाठी म्हणून त्याच्या तोंडामध्ये जेव्हा पडतो तेव्हाची पापा पात्र झाला तो, की तेव्हाच तो पापीच, तो पापाला पात्रच झाला। यावर ते जे जेवी ते जेवी ती वोज न म्हणावी, अशा प्रकारे जे जेवतात आहार करतात तो जेवणाचा प्रकार देखील म्हणू नये। पोटभरती जाणावी यातना ते, पोटभर यातना भरून घेतल्यासारखं ते खरं म्हणजे आहे। शिरच्छेदे काय होये का आगी रिघता कैसे आहे, हे जाणावे काही पाहे परी साह तुची असे। शिरच्छेद केल्यानंतर खरंच काय होतं हे कोणी अनुभवून पाहतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। प्रश्न विचारला, याचं उत्तर नाही द्यायचं बरं का? शिरच्छेद केल्यानंतर काय होतं याचा कोणी अनुभव घेतो नाही असं म्हणायला पाहिजे। आगी रिघता कैसे आहे, अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं याचा कोणी अनुभव घेतो नाही। हे जाणावे काही पाहे, हे काही जाणायला लागतं का? परी साहतूची असे, पण हा मात्र तसा आहार करतच राहतो। म्हणून तामसा अन्ना परिणामू गा सिनाना न सांगोची गा अर्जुना देव म्हणे। म्हणून तामस अन्नाचा वेगळा परिणाम सांगायला पाहिजेच असं नाही असं भगवंतही म्हणतात। भगवंतांनी या आहारावर काही कॉमेंट केलेली नाही ना, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी कॉमेंट केली की भगवंतही आता याच्यावर काही बोलायला तयार नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता ययावरी आहाराची या परी यज्ञू ही अवधारी त्रिधा असे। आता याच्यानंतर आपण पाहिलं की आहार यज्ञ दान तप त्रिविधा कसे असतात, सत्व रज तम यांनी युक्त असा विषय चाललेला आहे। आता आहार सांगून झाला, आता त्रिविध यज्ञ कसे असतात, म्हणजे सात्विक यज्ञ करणारा कसा करतो, राजस यज्ञ करणारा आणि तामस यज्ञ करणारा, ते आता सांगू। आता ययावरी आहाराची या परी यज्ञू ही अवधारी त्रिधा असे, तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐकपा सुमहिम शिरोमणी। सुकीर्ती मध्ये सुमहिमा ज्यांचा आहे त्याच्यामध्ये शिरोमणी असलेला तू हे अर्जुना ऐक असं भगवंत म्हणतात। अफला कांक्षीभिही यज्ञः विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यम एवेति मनः समाधाय स सात्विकः। सात्विक यज्ञ कसा, अफलाकांक्षीभिही जो फळाची इच्छा न करता केलेला आहे असा, अफलाकांक्षीभिही यज्ञ विधिदृष्टो म्हणजे शास्त्रदृष्टीने जो नेमका आहे असा, परफेक्ट आहे असा, विधिदृष्टो य इज्जते आणि शास्त्रदृष्ट्या उत्तम अशा पद्धतीनेच जो केला जातो, यष्टव्यम एव एति मनहा, कर्तव्य म्हणून देखील हा केला पाहिजे अशा मनानी केलेला। समाधाय, शांत चित्तानी, समाधानी चित्तानी, सम चित्तानी जो केला जातो तो ससात्विक हा, तो यज्ञ सात्विक यज्ञ होय असं भगवंत म्हणतात। शास्त्र विहित म्हणजे शास्त्राला धरून, मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसी असं सांगितलं। त्या अध्यायाचा समारोपच तसा झाला, शास्त्राला जे प्रमाण आहे तर तसं वर्तन करावं। शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। शास्त्राला भगवंतांनी तसं ज्ञानेश्वर महाराजांनीही फार, म्हणजे ज्या शास्त्रामुळे ज्ञानेश्वर महाराजांना शिक्षा झाली, खरं म्हणजे त्यांच्या आई वडिलांना शिक्षा झाली म्हणजे मुलांनाही शिक्षा झाली, त्या शिक्षेचं स्वरूपही विचित्र होतं। त्या शास्त्राचा अर्थ नीट लावता न आल्यामुळे ती शिक्षा झाली। प्रचलित पद्धतीप्रमाणे त्या शास्त्राचा अर्थ लावणारे जे होते ते अहंकारी होते, जे झालं ते झालं, पण तरी देखील शास्त्राविषयी ज्ञानेश्वर महाराजांचा जो आदरभाव आहे तो आदरभाव तसाच टिकून राहिला। भगवंत असं म्हणतात की जे शास्त्र विहित आहे असा यज्ञ असला पाहिजे। भगवंतांनी म्हणजे परमात्म्याचा जो यज्ञ आहे, एकूण सृष्टीमध्ये चाललेला जो यज्ञ, तो यज्ञ या सात्विक राजस आणि तामस यज्ञाच्याही पलीकडचा, किंचितही अहंता ममता न राखता लोककल्याणार्थ असणारा असा जो तिसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितला, अन्नात भवंती भूतानी, भूतमात्र अन्नापासून प्रजा निर्माण होते, जर अन्न नसेल तर प्रजा निर्माण होणार नाही, पर्जन्यात अन्न संभव हा, आणि हे अन्न पर्जन्यापासून निर्माण होतं, यज्ञात भवती पर्जन्य हा, हा पर्जन्य यज्ञातून निर्माण होतो, यज्ञ हा शब्द आला। हा जो यज्ञ आहे तो कर्म समुद्भवम असं ते म्हणाले, पंचमहाभूतांच्या एका समन्वयात्मक कर्मातून व्यापक सृष्टीमध्ये जो व्यापक यज्ञ चाललेला आहे भगवंतांच्या सत्तेवर, जसं सूर्य स्वतःपाशी यत्किंचितही काही न ठेवता आपलं जे आहे ते सगळं देतो, तेज उष्णता, त्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते तेही सगळंच्या सगळं तो देतो, जेवढं उष्णता घेऊ शकेल तेवढं पाणी देऊन टाकतं। वाऱ्यामुळे ते मेघ जे झालेले असतात ते मेघ वाहून नेले जातात, वर जातात, त्याचा वर्षाव होतो, तेव्हा देखील मेघ स्वतःपाशी काही राखून ठेवत नाहीत, सगळंच्या सगळं देऊन टाकतात, स्वतः रिकामा होतो। पाण्याचा वर्षाव होतो पृथ्वी तलावर, ते पाणी जिकडे तिकडे मुरतं, नदी नाले ओढे भरतात, विहिरी भरतात, ते पाणी स्वतः करता काही ठेवत नाही, सगळंच्या सगळं तुमच्या कामासाठी येतं, स्वतःचा त्याग करतं आणि बीज वाढवतं, त्याच्यातून औषधी वनस्पती अन्न तयार होतं। जर पाणी म्हणेल की मी माझा काही सत्व आहे की नाही तर बीज रुजणार नाही, बीज वाढणार नाही, ते धान्य देखील निर्माण झाल्यानंतर सुकून जातात त्याची पानं देठ, आणि फक्त कणीस शिल्लक राहतं। त्याच्यातून मनुष्य मात्र जगतो। पंचमहाभूतांच्या समन्वयात्मक कर्मांमुळे हे सगळं घडतं। ही सगळी कर्म ब्रह्मसमुद्भवाहा असं म्हटलेलं आहे, म्हणजे मूळ मायेपासून ही सगळी कर्म घडतात। मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांची कर्म, आणि हे जे ब्रह्म आहे ते अक्षरापासून तयार होतं। अक्षर परमात्म्यापासून ब्रह्म, इथं ब्रह्म हा शब्द मूळ मायेला उद्देशून असं लिहिलेलं आहे। अशा रीतीने सर्व गत असं जे ब्रह्म आहे ते नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतं असं भगवंत सांगतात। ते नेहमीच यज्ञामध्ये असतं। जेव्हा जेव्हा जिथं जिथं यज्ञ म्हणून चाललेलं आहे तर या व्यापक यज्ञावरच अधिष्ठित सगळे यज्ञ चाललेले आहेत। जसं अक्षर परमात्मा यज्ञद्वारा भूतमात्र झाला, आपण झालो, तसं भूतमात्रांनी यज्ञद्वारा सर्व सृष्टीची आणि अन्य भूतमात्रांची सेवा करायची आहे। हा यज्ञ परमात्म्याच्या यज्ञापासून शिकायला पाहिजे असं भगवंत म्हणतात। तसं ज्या कर्मांनी अक्षर परमात्मा यज्ञद्वारा भूतमात्र झाला, तर भूतमात्रांनी म्हणजे आपण देखील यज्ञद्वारा परमात्मा पदापर्यंत जाणं हाही एक यज्ञच आहे। या यज्ञाचा या आता सांगितलेल्या सात्विक, राजस आणि तामस करता असणाऱ्या यज्ञाशी संबंध नाही। हा पारमार्थिक यज्ञ आहे, सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन एक यज्ञ आहे, ज्याच्यामध्ये स्वार्थ त्याग आहे, सेवा आहे, समर्पण भाव आहे। आणि जेव्हा स्वार्थ त्याग, सेवा, समर्पण भाव असेल तेव्हा तिथं सात्विकताही असेल, म्हणून सात्विक यज्ञाचं देखील ते वर्णन आहेच। पण सात्विक यज्ञ सात्विक कारणासाठी जो केला जातो त्याच्याऐवजी गुणातीत होण्यासाठी जे केलं जातं तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी जो केला जातो तो यज्ञ प्रथम तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितला। स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही असं भगवंत म्हणाले। आपली स्वधर्म कर्म, जी जी वाट्याला आलेली कर्म आहेत ती कर्म करणं हा पहिला यज्ञ भगवंतांनी सांगितला, आणि त्या यज्ञाने चित्तशुद्धीद्वारा परमात्मा प्राप्ती हे त्या यज्ञाचं प्राप्तव्य आहे, फलित आहे। पण त्याच्या अलीकडे सात्विक, राजस आणि तामस करता काही यज्ञ करतात, त्याचं वर्णन इथं आलेलं आहे। या सात्विक यज्ञातून सत्वगुणाचाही अहंकार सोडून परमात्मा प्राप्तीच्या यज्ञाकरता तो तयार होईल, म्हणून सात्विक यज्ञ हा कितीतरी चांगला। या सात्विक यज्ञामध्ये देखील फळाची आकांक्षा न धरता अफलाकांक्षीभीही, जसं परमात्मा प्राप्ती करता देखील फळहेतू आड येतो, फळहेतू देहबुद्धी वाढवतो, फळहेतू स्वार्थ वाढवतो, फळहेतू पुनरपी जननम पुनरपी मरणम हे देतो। सात्विक यज्ञामध्ये फळहेतू नसावा अशी भगवंतांनी अपेक्षा केलेली आहे। फळाची आकांक्षा न करता आणि ते फळ देखील इह लोकातलं आणि परलोकातलं दोन्ही प्रकारची फळं नकोत असा भाव। कधी कधी इह ज्याचं खडतर आहे तर आपल्या श्रद्धेप्रमाणे परलोक आहे अशा भावनेनी आणि शास्त्रांनी सांगितलंय म्हणून देखील परलोक आहे अशा श्रद्धेनी इथं भले तो विपन्नावस्था भोगत असेल पण मृत्यू उपरांत जेव्हा कुठं परलोकात जाऊ तिथं तरी आपलं भलं व्हावं या हेतूनी म्हणून परलोकाच्या आहे प्राप्तीच्या हेतूनी असे दोन्हीही हेतू कर्मामध्ये नसावेत असं भगवंत सांगतात. फळाची म्हणजे कोणत्याच फळाची आकांक्षा न धरता, तसं केवळ कर्तव्य भावनेनी, यष्टव्यम एव एति, हे करायचं आहे, कर्तव्य आहे आणि ते आवडून करायचं आहे या भावनेनी. तसंच शांत चित्तानी असं त्यांनी म्हटलंय. समाधाय म्हणजे अतिशय सम आणि शांत स्थिर अशा चित्तानी केला जाणारा यज्ञ. फळाची आकांक्षा नसेल तर यज्ञ करण्याची प्रेरणा येणार कुठून? सगळं जग फळाच्या आकांक्षेनीच तर काही ना काहीतरी कर्म करायला प्रवृत्त झालेलं आहे. कर्तव्य प्रेरणा त्याच्याबरोबर प्राप्तव्य प्रेरणा ही मूळ प्रेरणा धरली जाते. नुसती कर्तव्य प्रेरणा कोणापाशी आहे याला काही विरोधी प्रश्न विचारले जातात, सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. पण अशा प्रकारचा हा जो यज्ञ आहे, हा यज्ञ असावा अशी भगवंतांची इच्छा आहे. कर्तव्य प्रेरणेबरोबर प्राप्तव्य प्रेरणा प्रत्येक वेळेला असतेच असं नाही. जसं लहान मूल वाढवताना आईची काय इच्छा असते, कोणत्या प्राप्तव्याची प्रेरणा असते, त्यामुळे प्रत्येक वेळेला कर्तव्य प्राप्तव्य असा हिशोब नसतो. त्याच्याऐवजी सेवा प्रेम ही अजून उंच जीवनाची जी मूल्य आहेत त्यामुळे जे आचरलं जातं ते, असं भगवंतांना सांगायचंय. आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति ही शांति ही शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.
श्री हरि हरि. कवी निवेदन आहेत, उद्या सकाळी 8:30 गणेशपुरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होईल. उद्याचा गुरुवार या महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. शनिवारी सायंकाळी